चितर म्हणजेच पार्ट्रिज, मध्यम आकाराचा कोंबडीसारखा एक पक्षी. तितराचा समावेश कोंबडीच्या फेझी एनेडी कुलातील फ्रँकोलायनस प्रजातीत होतो. जगभर या प्रजातीच्या सुमारे 40 जाती असून त्यापैकी 5 आशियात तर उर्वरित जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात करडा तितर फ्रँकोलायनस पॉन्डिसेरियानस, काळा तितर फ्रँकोलायनस फ्रँकोलायनस आणि रंगीबेरंगी तितर फ्रँकोलायनस पिक्टस अशा 3 जाती आढळतात. त्यापैकी करडा तितर ही जाती सर्वत्र आढळते. काळा तितर उत्तर प्रदेश आणि आसामात तर रंगीबेरंगी तितर राजस्थान उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडे आढळतो. तितर पक्षाची लांबी सुमारे 17 सेंटीमीटर असते. पाठीचा रंग करडा तपकिरी असून त्यात तांबूस रंगाची छटा असते. पोटाकडचा भाग पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी नागमोडी रेघोट्या असतात. शेपूट आखूड व काळसर तांबूस रंगाची असते. हनुवटी गळा आणि कपाळ केशरी असते. गळ्यावर चंद्रकोरीसारखा एक आडवा पट्टा असतो. चोच काळसर आणि पाय मळकट तांबडे असतात. नर व मादी दिसायला सारखे असले तरी नर आकाराने किंचित मोठा असतो आणि त्याच्या पायावर कोंबड्याप्रमाणे एक टोकदार नखी असते. तितरांचे लहान थवे असतात. माळराने गवताळ प्रदेश, काटेरी झुडपांची वने व शेतात त्यांचा वावर असतो. दाट वने व पाणथळ जागा अशा ठिकाणी ते क्वचितच दिसतात. हे पक्षी छोट्या थव्यात राहून कोंबड्यांप्रमाणे पायांनी माती विस्कटून वाळवी, इतर कीटक, अळ्या, धान्य व गवताची बीजे टिपत राहतात. अन्न जोडीजोडीने शोधतात. अन्न मुबलक असेल अशा ठिकाणी ते मोठ्या संख्येने असतात. माणसांची चाहूल लागताच ते वेगाने पळून गवत किंवा अन्य झुडपात लपून बसतात आणि भुर्र असा आवाज करीत त्यांचा थवा कमी उंचीवरून काही अंतरापर्यंत उडून जातो. ते खूप दूर उडू शकत नाहीत. उडून जाताना ते 2 ते 3 संख्येने उडतात. त्यामुळे शिकाऱ्यांच्या हातात ते सहज सापडतात. दिवसात ते जमिनीवर वावरतात, परंतु रात्र बाभळीच्या किंवा शिशवीच्या झाडावर काढतात. त्यांच्या विणीचा हंगाम ठराविक नसतो. मादी झुडपांच्या आडोशाला जमिनीत लहानसा खळगा करते. त्यात गवताचे अस्तर करून ती 6 ते 8 फिक्कट पिवळी अथवा पांढरी अंडी घालते. पिले 1 वर्षात प्रजनन क्षम होतात. तितराचा आयुष्यकाल सुमारे 8 वर्षे असतो. तितराचे मांस रुचकर असल्यामुळे बाजारात त्याला चांगली मागणी असते. सोलून साफ केलेल्या 1 पक्षाचे मांस त्याच्या लहान आकारामुळे जेमतेम 100 ते 200 ग्रॅम भरते. काही शिकारी नरपक्ष्यांना पकडून पिंजरात बंद करून रानात ठेवतात. सकाळी हे नर ओरडू लागले की आसपासच्या माद्या त्यांच्या आवाजाकडे आकर्षित होऊन त्यांच्या दिशेने येतात आणि लोकांनी पसरलेल्या जाळ्यात सहज अडकतात. कोंबड्यांप्रमाणे तितरांचे नर भांडखोर आणि आक्रमक असतात. ग्रामीण भागात यात्रेमध्ये आणि उरसामध्ये यांच्या झुंजी लावल्या जातात. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी लिहिली आहे.